नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताक 150 वर्सां पुराय जाल्ल्याच्या फाटभुंयेर राष्ट्रीय पांवड्यार वंदे मातरम ह्या राष्ट्रगीत रचनेचो दीस मनयतले. उत्तर गोंय जिल्ह्याक धरती आबा जनभागीदारी अभियानाच्या फुडाकारान उत्कृश्ट कामगिरी करपी जिल्हो म्हणून आदर्श योगदान दिवपा खातीर मान्यतायेचें प्रमाणपत्र फावो जालां. गोंयातल्या हॉस्पिटलांनी फावो त्यो सुविधा मेळून दिवपा खातीर गोंय सरकार यत्न करता अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालय गोंयात 8 ते 15 डिसेंबर मेरेन अखिल भारतीय नागरी सेवा फुटबॉल चॅम्पियन सर्तीचें आयोजन करतले. आतां पुराय खबरो. वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताक 150 वर्सां पुराय जाल्ल्याच्या फाटभुंयेर राष्ट्रीय पांवड्यार वंदे मातरम हे राष्ट्रगीत रचनेचो दीस मनोवपाचें थारायलां. तशेंच भाजपानूय ह्या फाटभुंयेर गोंयांत लेगीत 7 नोव्हेंबराक सकाळी 11 वरांचेर सगळ्या भाजपाच्या कार्यालयांनी एकाच वेळार हे गीत गावपाच्या खासा कार्यावळीचें आयोजन केलां अशी माहिती गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी दिल्या. वंदे मातरम ह्या गितान भारतीयांमधल्या देशमोगाक उर्बा दिली. देशाच्या संस्कृती सयत सैमीक किरस्तकाय आनी भौगोलिक म्हत्वाचे सोबीत वर्णन वंदे मातरम ह्या गितान आसा. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरमान सुटके झुजाऱ्यांमदी चेतना तयार केली आनी म्हणूनच आज देश स्वतंत्र जावन आज आमी लोकशाहीचे राज्य करपाक पावले अशें दामू नायक हांणी म्हळां.
शब्द नाशिल्लो वंदे मातरम हो शब्द म्हटल्यार एक उर्जा आशिल्ली. वंदे मातरम ह्या शब्दा भितर एदी व्हडली ताकद आशिल्ली की वेगवेगळ्या स्तरावले जात धर्म आणि सगळे काय पळयनासतना सगळे लोक जे आसा ते एकठांय ह्या शब्दा फाटल्यान आयले आनी हे गीताक अजरामर केलें. त्या गीताचे बोल इतले सुंदर आशिल्ले की ह्या भारत मातेक म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राक उद्देशून करताना त्या हातून भितर ताका देवाचे त्याच बरोबर निसर्गाचे आणि भौगोलिक सगळे हाचे वर्णन करताना एक मूर्त स्वरूप दिले.
उत्तर गोंय जिल्ह्याक धरती आभा जनभागीदारी अभियानाच्या फुडाकारान उत्कृश्ट कामगिरी करपी जिल्हो म्हणून आदर्श योगदान दिवपा खातीर मान्यतायेचें प्रमाणपत्र फावो जालां. देशभरातली ही मोहीम आदिवासी समाजाक खासा करून पयसुल्ल्या वाठारांनी रावपाच्या सुवातींनी सशक्त करपाचो यत्न करता. हे प्रमाणपत्र भारत सरकाराच्या आदिवासी वेव्हार मंत्रालयाच्या सचिवान जारी केलां. फाल्यां सकाळी 9:50 सगळ्या शाळांनी वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताचें सामुहीक गायन करचें अशें गोंय शिक्षण संचालनालयान मागलां. अनुवंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताक 150 वर्सां पुराय जातात. बंकीमचंद चॅटर्जी हांणी 7 नोव्हेंबर 1875 दिसा हें गीत बरयलें. ह्या घडणुकेक 150 वर्सां पुराय जाल्ल्यान ह्या गीताचें प्रस्तुतीकरण व्हडा प्रमाणांत जावचें म्हूण ही कार्यावळ आंखल्या. ह्या गीताच्या सामुहीक गायनांत शिक्षकांनी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी व्हडा प्रमाणांत वांटो घेवचो अशें ह्या परिपत्रकांत म्हळां. 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 ह्या 1 वर्साच्या काळांत अशे जायते कार्यक्रम घडोवन हाडटले अशेंय परिपत्रकांत म्हळां. गोंयातल्या हॉस्पिटलांनी फावो त्यो सुविधा मेळून दिवपा खातीर गोंय सरकार यत्न करता. मडगांवच्या दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलांत फुडल्या 2 ते 3 महिन्यांत सगळ्यो सुविधा दिवन ते सुसज्ज करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. हें हॉस्पिटल दक्षिण गोंयच्या लोकांचो आदार आसा हाची आमकां जाणविकाय आसा. अपघातांत बळी पडपी लोकां खातीर न्युरोलॉजी न्युरोसर्जरी ऑर्थोपॅडिक्स आनी आपत्कालीन सेवा सुरू करपा खातीर 5 प्रस्ताव सादर केल्यात. काल जाल्ल्या मंत्रिमंडळ बसकेंत ह्या विशयाचेर चर्चा जाल्या अशें तांणी सांगलें. मालभाट मडगांवां आयज अर्बन आयुश्यमान भलायकी केंद्राचें उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले. ह्या वेळार भौशीक बांदकाम मंत्री आनी मडगांवचे आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार, भलायकी खात्याची संचालक डॉ रुपा नायक आनी नगरसेवक तशेंच सरकारी अधिकारी हजर आशिल्ले. गोंयांतल्या हॉस्पिटलाच्या गरजेची वळेरी आमी तयार केल्या आनी गरजेप्रमाण ही कामां हातांत घेतले. गोंयांत 17 वेलनेस केंद्रां आसात आनी त्या सगळ्या केंद्रांनी अत्याधुनीक तपासणी मशिनां उपलब्ध करून दितले जाका लागून मुळावे चाचणेचे अहवाल बेगोबेग मेळूंक शकतले अशें भलायकी मंत्री राणे हांणी मुखार सांगले. दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलाचो दर्जो वाडोवपाच्या हेतान मुख्यमंत्र्या कडेन चर्चा जाल्या अशें भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी सांगले. 1 म्हयन्या उपरांत हॉस्पिटलांतले कर्मचारी नेमपाचो निर्णय घेतला अशें तांणी सांगले. मालभाटच्या ह्या भलायकी केंद्राचो फायदो थळाव्यांक जातलो. मडगांवांत हे आदी मोतीडोंगर हांगा अशेंच केंद्र ह्या आदी सुरू केलां. रोखडेच तिसरें केंद्र शिरवडे वाड्याचेर सुरू करतले अशें तांणी सांगलें. राज्यांतली डंप मालाचे पावणे खातीर सरकारान ह्या पयलींच सुदारीत धोरण तयार केलां. जानेवारी सावन पावणेक सुरवात जातली अशी माहिती खण संचालक नारायण गाड हांणी दिल्या. राज्यांत खण वेवसाय नेटान सुरू जावचो हे खातीर राज्य सरकार यत्न करता. ह्या यत्नाचो भाग म्हणून खण ब्लॉकाचो पावणी करपाची प्रक्रिया सुरू आसा. तशेंच खासगी जमनींतल्या डंपाची पावणी करपाकूय सरकारान मान्यताय दिल्या. खण ब्लॉकांतल्या खनिज मालाचें उत्खनन आनी डंप मालाचे निर्गतीक लागून खण वेवसाय व्हडा प्रमाणांत सुरू जावपाक मजत जातली. डंपाचे पावणे खातीर शुल्कूय निश्चित केला. पावणी जाल्ल्या 12 खण ब्लॉकांमदले 5 ब्लॉक सुरू जाल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सप्टेंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी आता मुखावेलो खबरो। राज्यात वाढत आशिल्ल्या गुन्ह्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण गोयचो जिल्हो दंडाधिकाऱ्याक नॅशनल सेक्युरिटी ऍक्ट या कायद्याखाला अधिकार देऊन गोय सरकारान राष्ट्रीय सुरक्षा कायदो एनएसए 1980 3 महिन्यांखातीर लागू केला। गृह खात्यान ब्रेस्तारा जारी केल्ल्या आदेशाप्रमाण जिल्हो दंडाधिकाऱ्याक गरज दिसल्यार एनएसएच्या कलम 3.2 खाला आपल्या अधिकार क्षेत्रात अधिकार वापरू येता। अधिकृत राजपत्रात उजवाड घेतकच हो आदेश लागू जातलो। तशेंच सरकारान एनएसी खाला सल्लागार मंडळ स्थापन केला। ताचे अध्यक्षपद मुंबय उच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश उत्कर्ष बाकरे हांणी केला। आनी तातूंत सायोनारा टॅलिस लाड आनी वंदना तेंडुलकर वांगडी आसात। दक्षिण गोंयांतल्यान आतां मेरेन 3321 राना हक्क कायद्या खाला दाखल केल्ले दावे निकालांत काडल्यात अशी माहिती दक्षिण गोंय जिल्लोधिकारी कार्यालयांतल्यान दिल्या। दक्षिण गोंयची जिल्लोधिकारी एग्ना क्लिटस हांच्या अध्यक्षते खाला ही विशेष मोहीम सुरू आसा। आयज ह्या मोहिमे खाला काणकोण तालुक्याच्या रान हक्क दाव्याचेर मडगांवचे जिल्लोधिकारी कार्यालयात चर्चा जाली। ह्या वेळार खोतीगांव खोल आनी श्रीस्थळ ह्या वाठारांतल्यान आयिल्ल्या 409 दाव्यांची पळोवणी केली। क्लिटस हांच्या अध्यक्षते खाला जाल्ले हे बसकेंत काणकोण तालुका उपविभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी वांटो घेतिल्लो। गोंय सरकाराचे कला आनी संस्कृती खाते माहिती आनी प्रसिद्धी खाते गोंय पर्यटन उदरगत महामंडळ आनी दिपावली उत्सव समिती विठ्ठलापूर साखळी हांचे जोड पालवान काल 4 नोव्हेंबराक विठ्ठलापूर साखळी हांगा राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मनयलो। ह्या सुवाळेत सांजे 6 वरांचेर वाळवंटी न्हंयच्या कांठार दिपदान कार्यावळ जाली। उपरांत 8 वरांचेर आदिदेव पांडुरंग ही गायनाची मैफल जाली। उपरांत वाळवंटी नदीच्या पात्रात राज्यस्तरीय नौकानयन सर्त जाली। त्याचप्रमाण पालखी उत्सव त्रिपुरासूर वध अशो कार्यावळी जाल्यो। त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाक मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ दिवचलचे आमदार दोतर चंद्रकांत शेट्ये हजर आशिल्ले। खेळ आनी युवा वेव्हार संचालनालय गोंयात 8 ते 15 डिसेंबर मेरेन अखिल भारतीय नागरी सेवा फुटबॉल चॅम्पियन सर्तीचे आयोजन करतले। नागरी सेवा कर्मचाऱ्यांक हे सर्तीत वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर खात्या वतीन 10 आनी 11 नोव्हेंबराक सांताक्रूज फुटबॉल मैदान हांगा नागरी सेवा फुटबॉल पंगड निवड चाचणी आयोजीत केल्या। सरकारी खात्याचे नियमित कर्मचारी आशिल्ल्या इच्छूक खेळगड्यांनी खात्याच्या मुखेल्यान सय केल्ले वळखपत्र आनी खेळपाच्या सामानासयत सकाळी 8:30 वरांचेर निवड चाचणीच्या थळार विभागीय खेळ आयोजक प्रकाश सतरकर हांचे कडेन संपर्क सादचो। खेळ आनी युवा वेव्हार खात्या वतीन 1 आनी 2 डिसेंबराक कला अकादमी पणजे हांगा 22व्या राज्य युवा महोत्सवाचे आयोजन करतले। ह्या वर्सा राज्य युवा महोत्सवाची संकल्पना विकसित भारत युवा नेतृत्व अशी आसा। ह्या महोत्सवात युवा कलाकारांक लोकनाच पंगड लोकनाच सोलो फोटोग्राफी कथालेखन पोस्टर पेंटींग वक्तृत्व लोकगीत तशेंच लोकगीत सोलो रांगोळी अशा प्रकारात आपली कला कौशल्य दाखोवपाची संद मेळटली। तशेंच राज्य पांवड्यावेल्या जैतिवंतांक राष्ट्रीय युवा महोत्सव 2026 राज्याचे प्रतिनिधित्व करपाची संद मेळटली। राज्य युवा महोत्सवातल्या सर्तींनी वांटो घेवपा खातीर युवकांची पिराय 15 ते 29 वर्सां मजगती आसपाक जाय। म्हणल्यार 1 सप्टेंबर 2025 दिसा युवा कलाकाराची पिराय 15 वर्सां सकल आनी 29 वर्सां परस चड आसपाक फावना। शिक्षणीक संस्था युवा क्लब संगीत संस्था नोंदणीकृत युवा पंगड आनी राज्य खात्याचे पंगड तशेंच वैयक्तीक युवा कलाकारांची नोंदणी अर्ज जल्मदाखलो आधार कार्ड बँक खात्याची माहिती 23 नोव्हेंबर मेरेन ऑनलायन धाडपाक जाय। गोंयांत 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर मेरेन फिडे विश्वचषक 2025 सर्त सुरू आसा जातूंत संवसारांतले नामनेचे खेळगडे वांटेकार जाल्यात। हो खेळ पळोवपाक सगळ्यां खातीर उक्त आसा। तिकीटा विशींची माहिती worldcup2025.fide.com हाचेर उपलब्ध आसा। खेळ मोग्यांनी हाचो मुजरत लाव घेवचो। पणजे वेळचाळी नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस तर किमान 23.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडू येता अशें वेधशाळेन कळीत केलां। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताक 150 वर्सां पुराय जाल्ल्याच्या फाटभुंयेर राष्ट्रीय पांवड्यार वंदे मातरम हे राष्ट्रगीत रचनेचो दीस मनयतले। उत्तर गोंय जिल्ह्याक धरती आबा जनभागीदारी अभियानाच्या फुडाकारांत उत्कृश्ट कामगिरी करपी जिल्हो म्हणून आदर्श योगदान दिवपा खातीर मान्यतायेचें प्रमाणपत्र फावो जाला। गोंयांतल्या हॉस्पिटलांनी फावो त्यो सुविधा मेळून दिवपा खातीर गोंय सरकार यत्न करता अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां। खेळ आनी युवा वेव्हार संचालनालय गोंयांत 8 ते 15 डिसेंबर मेरेन अखिल भारतीय नागरी सेवा फुटबॉल चॅम्पियन सर्तीचे आयोजन करतले. आणि इथल्या प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.